आई राजा उदो बोला पोता पाय गुड़िया चला मुखाने जय अंबे बोला शिलांगन खेलू या चला आई राजा उदो बोला पोता पाय गुड़िया चला बोला हो सौंदर आपच्याच सोन आईला देऊ मान फेऊ चला दर्शन जमून थोरसान सौंदर आपट्याच सोन आईला देऊ मान फेऊ चला दर्शन जमून या थोरसान उदो नामाचा गजर झाला डोंगर सारा गर्जून गेला आई नटली पण जपून बोला 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 हो मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला चला हो लावून तूर फेटा बांधू डोईवर दुमदुमल ते मंदिर गटाच लावून तूर फेटा बांधू डोईवर दुमदुमल ते मंदिर नाचती होऊन दंग भक्तीचा न्यारा रंग नवसाचा तोरण संग गुललान भरलं अंग नाचती होऊन दंग भक्तीचा न्यारा रंग नवसाचा तोरण संग गुललान भरलं अंग बोला बोला हो मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला चला हो मंदिर गटाच लावून तूर फेटा बांधू डोईवर दुमदुमल ते मंदिर कवड्यांचा घालून माळा कपाळी कुंकुटीळा नेसे पितांबर पिवळा लावी भक्ताला लळा कवड्यांचा घालून माळा कपाळी कुंकुटीळा नेसे पितांबर पिवळा लावी भक्ताला लळा बोला बोला हो मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदे बोला पोत पाजळू या चला मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला बोला हो रोषणाई केली भारी सडा रांगोळी दारी शोभते अब्दागिरी रोषणाई केली भारी सडा रांगोळी दारी शोभते अब्दागिरी वर्षान लयारशान आईच घेऊ दर्शन भक्ताला देई दान नाही कशाची वान वर्षान लयारशान आईच घेऊ दर्शन भक्ताला देई दान नाही कशाची वान बोला बोला हो मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदे बोला पोत पाजळू या चला मुखाने जय आंबे बोला शिलांगण खेळू या चला आई राजा उदो बोला पोत पाजळू या चला बोला हो आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो